प्रत्येक आईची लाडकी लेख म्हणजे तिची ठकी, तिच्या बालपणीच्या लोभसवाण्या आठवणी ऐकूया तिच्या आईच्या तोंडून.
कुपऱ्यात जाऊन गुपचूप बसली, माझी थकी अशी करसली, कुपऱ्यात जाऊन गुपचूप बसली. निळ्या निळ्या डोळ्यातली अश्रूची धार मी पाहिली, निळ्या निळ्या डोळ्यातली अश्रूची धार. माझी थकी अशी करसली, कोपऱ्यात जाऊन गुपचूप बसली. कोपऱ्यात जाऊन गुपचूप बसली, माझी थकी अशी करसली, कोपऱ्यात जाऊन गुपचूप बसली. कोपऱ्यात जाऊन गुपचूप बसली.